आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश. राज्यात मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण रद्द. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्याचा काँग्रेस कमिटीचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा इशारा. आणि होळी सणाच्या कालावधीत मध्य रेल्वेमार्फत नागपूर मुंबई आणि नागपूर पुणे मार्गावर धावणार विशेष गाड्या. आता सविस्तर बातम्या. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. यात महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. डॉ भागवत कराड, डॉ फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च तर 6 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 9 मार्चपर्यंत आहे. 16 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्राबरोबरच ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातही राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. वास्तविक जगातल्या समस्या सोडवण्यासाठी भारत कृत्रिम बुद्धिमत्ता एआयवर लक्ष केंद्रित करत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. भारत एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत आज संशोधन परिसंवादांच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. उद्योगांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी आणि आरोग्यसेवा, शेती आणि हवामान बदल यासारख्या व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार एआयच्या वापराला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
We in India are very focused on AI in the edge, AI for use cases, AI for solving real world problems, AI for improving the productivity in the enterprises, AI for population scale problems like healthcare, like agriculture, like climate change. These are the things that we are focused here in India. And this AI summit brings that opportunity.
महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजासाठीचं 5% आरक्षण सरकारनं रद्द केलं आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला. राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजासाठी 16% आणि मुस्लिम समाजासाठी 5% आरक्षणाची तरतूद करणारा अध्यादेश काढला होता. त्याचा कालावधी समाप्त झाला असून आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यानं हे आरक्षण रद्द केलं आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी राज्यातील भारतीय जनता पक्ष महायुती सरकारवर अल्पसंख्याक विरोधी धोरणांचा आरोप करत मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस सरकारच्या काळात सुरू केलेल्या आरक्षण आणि शिष्यवृत्ती योजना बंद करून अल्पसंख्याकांना विकासापासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सरकारनं न केल्याचंही त्यांनी नमूद तसंच अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा प्रकार निंदनीय असून या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटी चौकशी करावी अशी मागणी नसीम खान यांनी केली. शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही मदत करत नाही. त्यांच्या समस्या गंभीर होत चालल्या आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
इस सरकार के खिलाफ हम आंदोलन शुरू करने के लिए भी तय किए हैं. सबसे बड़ी बात है कि किसानों की समस्या, किसानों को उपेक्षित कर दिया है. उनके सोयाबीन किसानों, कॉटन किसानों, ज्वार के किसानों, उनके ऊपर उनके लिए कोई भी कदम नहीं उठा रहे. सरकार के द्वारा जो किसानों की करना चाहिए था वो नहीं कर रहे हैं. सो प्रदेश कांग्रेस कमेटी ने ये डिसाइड किया है कि किसानों के मामलों को लेकर के आंदोलन करेगा और हमारे प्रदेश कांग्रेस कमेटी के डेलीगेशन इन किसानों को समस्याएं उधर डेलीगेशन भेजने के लिए भी हमने तय की है.
काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राज्यातील राजकारण, विचारधारा, कृषी आदी विषयांवर विचारमंथन झाल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकात अमाप पैसा खर्च झाल्याची टीका चेन्नीथला यांनी केली. भाजपा देशातील लोकशाही संपवण्याचं षडयंत्र करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनतीनं या निवडणुकात चांगली कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे संघटन मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचं ते म्हणाले. भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. लोकभवन इथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. होळी सणाच्या कालावधीत वाढलेली प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेमार्फत विशेष गाड्यांचं संचालन करण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर तसंच पुणे नागपूर मार्गावर ट्रेन ऑन डिमांड अंतर्गत विशेष गाड्या धावतील. मुंबई नागपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण 4 फेऱ्या तर पुणे नागपूर मार्गावर 4 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांना दादर, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबे असतील. या विशेष गाड्यांचं आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसंच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यवतमाळच्या रेमंड युको डेनिम कंपनीत कामगारांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कामगारांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. मार्च 2024 रेमंड कामगारांचा वेतनवाढीचा करार संपला, त्यानंतर नव्यानं करार करून वेतनात वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप करार झालेला नाही. 5,000 रुपयांची वेतनवाढ करावी असा प्रस्ताव मान्यता प्राप्त संघटनेनं दिला आहे. याआधी झालेल्या आंदोलनात निलंबित केलेल्या संपूर्ण कामगारांना विनाअट रुजू करून घ्यावे, संपकाळातील संपूर्ण पगार द्यावा, 7,250 रुपये वेतनात वाढ करावी, कंपनीतील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकावं अशा मागण्या संघटनेनं केल्या आहेत. राज्य सरकारच्या मराठी शाळा कमी करण्याच्या निर्णयाविरोधात पालक आणि विद्यार्थ्यांनी भंडाऱ्यात एल्गार पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आदिवासी आणि दुर्गम भागातील शाळा वाचवाव्यात, हिंदीची सक्ती करू नये आणि जाधव समिती रद्द करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूरच्या नियोजन भवनात आज जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीमध्ये वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक, मालमत्ता आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ अशा एकंदर 95 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या मराठीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेतर्फे उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक देण्यात येतं, मात्र ते हस्तलिखित, पाठ्यपुस्तक, संपादित अथवा अनुवादित स्वरूपात असू नये. इच्छुक लेखक प्रकाशकांनी आपल्या पुस्तकाच्या प्रत्येक 2 प्रती दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मराठी विज्ञान परिषद, वीना पूर्वमार्ग, शिव चुनाभट्टी, मुंबई 400022 यावर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी 9969100961 या दूरध्वनीवर संपर्क करता येईल. वाशिम जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समता चित्ररथ आणि डिजिटल एलईडी व्हॅनचा प्रारंभ ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत परिसरात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या चित्ररथाद्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार, कृषी स्वावलंबन, रमाई आवास आदी योजनांची माहिती ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून देण्यात येणार आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात फिरून संबंधित घटकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी काल रात्री आयुक्तालयातील 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कल्याण शाखेचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांची गाडगेनगर पोलीस ठाण्यात तर गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच अन्य काही उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. T20 विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये भारताचा सामना नेदरलँड्सबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर. महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश. राज्यात मुस्लिमांसाठीचं 5% आरक्षण रद्द. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्याचा काँग्रेस कमिटीचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.